लूक अध्याय 24. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. त्या आत गेल्यावर त्यास प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यास भ्रांती पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे ल्यालेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे भूमीकडे केली असता ते त्यास म्हणाले,
तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करीता? तो येथे नाही पण उठला आहे. तो गालिलात असता त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे.
तेव्हा त्यास त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 शिष्यास व बाकीच्या सर्वांस हे सगळे वर्तमान सांगितले. त्या मग्दालिया, मरिया, योहन्ना व याकोबाची आई मरिया अशा होत्या. त्याचबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितास सांगितले. परंतु हे वर्तमान त्यास निरर्थक असे वाटले व त्यांनी त्याचे खरे मानिले नाही. तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओणवे होऊन त्याने आत पाहिले तो केवळ प्रेतवस्त्रे त्याला दिसली. तेव्हा झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करीत तो आपल्या घरी गेला. त्याच दिवशी त्यातील दोघे जण यरुशलेमापासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नामक गावात जात होते. ते त्या घडलेल्या सर्व गोष्टींविषयी परस्पर संभाषण करीत होते आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे आकळण्यात आले होते. त्याने त्यास म्हटले,
तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या?
तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातून क्लेपा नामे एकाने त्याला उत्तर दिले,
आपण यरुशलेमातून प्रवास करीत असता त्यात या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी ज्याला ठाऊक नाहीत असे आपण एकटे आहात काय?
तो त्यास म्हणाला,
कसल्या गोष्टी?
त्यांनी त्याला म्हटले,
नासरेतकर येशू याविषयीच्या. तो देवासमक्ष व सर्व लोकांसमक्ष कृतीने व भाषणाने पराक्रमी असा संदेष्टा झाला. त्याला आमच्या मुख्य याजकांनी व अधिकाऱ्यांनी पकडून देहांत शिक्षेसाठी वधस्तंभावर खिळीले. परंतु इस्रायलची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. इतकेच नव्हे तर या सर्व गोष्टी झाल्या त्याला आज तिसरा दिवस आहे.
आणखी आमच्यातले ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी आम्हास विस्मित केले. त्यास त्यांचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की आम्हास देवदूतांचे दर्शन झाले. त्या देवदूतांनी म्हटले की तो जिवंत आहे. मग आमच्या बरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेल्या आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले, पण त्यांना तो दिसला नाही.
तो त्यास म्हणाला,
अहो निर्बुद्धी व संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विश्वास धरण्यास मतिमंद मनुष्यांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय?
मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे याचपासून आरंभ करून सगळ्या शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यास सांगितला. मग ज्या गावास ते जात होते त्याजवळ ते आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखविला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले,
आमच्या येथे राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.
तेव्हा तो त्यांच्या बरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की तो त्याचबरोबर जेवावयास बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यास दिली. तेव्हा त्यांचे डोळे मोकळे झाले व त्यांनी त्याला ओळखिले. तेव्हा तो त्याचपासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकास म्हणाले,
तो वाटेने आपल्या बरोबर बोलत होता व शास्त्रांचा उलगडा करीत होता तेव्हा आपले अंतकरण आतल्या आत उकळत नव्हते काय?
त्याच घटकेस ते उठून यरुशलेमास माघारी गेले. तेव्हा 11 शिष्य व त्यांच्या बरोबर एकत्र झालेले लोक त्यास आढळले. ते म्हणत होते की,
प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे.
मग त्यांनी वाटेतील गोष्टी आणि त्याने भाकर मोडिली तेव्हा आपण त्याला कसे ओळखिले हे निवेदन केले. ते या गोष्टी सांगत असता तो स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यास म्हणाला,
तुम्हास शांती असो.
तरी ते घाबरून भयभीत झाले आणि आपण कोणी भूत पाहत आहो असे त्यास वाटले. त्याने त्यास म्हटले,
तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात तर्क वितर्क का उठतात? माझे हात पाय पहा, मीच तो आहे. मला चाचपून पहा. जसे मला हाडमांस आहे म्हणून पाहता, तसे भूताला नसते.
असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखविले. मग आनंदामुळे त्यास ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्यास म्हटले,
इथे तुम्हाजवळ काही खावयाला आहे काय?
मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्या देखत खाल्ला. ह्यावर त्याने त्यास म्हटले,
मी तुमच्या बरोबर असताना तुम्हास सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशाचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यात मजविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे.
तेव्हा त्या शास्त्र बोध व्हावा म्हणून त्याने त्यांचे मन उघडिले आणि त्याने त्यास म्हटले,
असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून उठावे आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नामाने पश्चाताप व पाप क्षमा गाजविण्यात यावी. या गोष्टीचे साक्षी तुम्ही आहात. पहा, माझ्या पित्याने वचन दिलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही वरून सामर्थ्य युक्त व्हाल तोपर्यंत या नगरात राहा.
नंतर त्याने त्यास बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यास आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यास आशीर्वाद देत असता त्यासपासून वेगळा झाला आणि स्वर्गात वर घेतला गेला. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरुशलेमास माघारी गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद नित्य करीत राहिले.